आकाश मणिपुंजी प्रादेशिक खबरा बागा वरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता। गोयान दिव्यांग व्यक्ती खातीर आयोजित जावपी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट महोत्सव अणून 9-12 ऑक्टोबर या काळात जातलो। महोत्सवाचे आयोजन युनिव्हर्सल डिझायन इन्क्लुझिव्ह थिंकिंग या संकल्पनेचेर संयुक्त राष्ट्रसंघ आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या जोड पालवान केला अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी परवरी मंत्रालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिल्या।
या फावटीचे इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हे युनायटेड नेशन आणि त्याच बरोबर सोशल जस्टिस मिनिस्ट्री द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानान हंगासर जाता। सगळ्यात पहिली मंत्री सुभाष फळदेसाय आणि त्यांची एंटायर टीम हांच्या खूप खूप अभिनंदन म्हणता, कारण देशात आणि इंटरनॅशनल लेवलाचे पहिलेच फावटी अशा पद्धतीचं पर्पल फेस्टिवल फास्टी फावटी घडयलो आणि तो पर्पल फेस्टिवलची चर्चा ही देशात न्ही तर ग्लोबल लेवलाचेर जावपाक पावली आणि हाकाच लागून देशात आणि ग्लोबल लेवलाचेर वेगवेगळीकडे इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल आज दिसता असताना आमकां पळयता। म्हाका खूप गर्व जाता मुख्यमंत्र्यांना त्यात पहिले इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल हे गोंयात घडयले ताची तोखणाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यानी केली। या पर्पल फेस्टिवलाक खास करून सोशल जस्टिसचे मिनिस्टर्स हंगासर हजर रावले। गोयातल्या आणि गोयातल्या पर्पल फेस्टिवलाक देशभरातल्या वेगवेगळे डिसॅबिलिटी कमिशनर्स हंगासर हजर रावले। हे पर्पल फेस्टिवल्स जे आशिले इट इज नॉट ओनली फॉर द स्पोर्ट्स अँड कल्चर, इट इज ऑल्सो फॉर द पॉलिसी मेकिंग।
महोत्सवा वेळार दिव्यांग व्यक्ती खातीर वेगवेगळ्या मळा वयली मार्गदर्शन सत्रां तशेंच रोजगाराच्या संधी विशीं माहिती दिवपाची सत्रां जातली। ह्या महोत्सवा खातीर नाव नोंदणी कालच्यान सुरू जाल्या। कुशळताय प्रशिक्षण चाचणी घेऊन भौतिक दिव्यांगांक 10वी-12वी समकक्ष प्रमाणपत्रां दिवपाचो प्रस्ताव आशिल्ल्याचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले। दिव्यांगा खातीर नोकरेन 4% आरक्षण आसा, प्रमाणपत्र नाशिल्ल्यान तांकां नोकरे खातीर अर्ज करपांत आडखळी येतात। ही आडखळ पयस करपाक भौतिक दिव्यांगांक प्रमाणपत्रां दिवपाचो विचार आसा। सरकार ह्या विशयाचेर शिक्षण खातें, शालांत मंडळ तशेंच शिक्षण संस्था कडेन चर्चा करतले। हेर राज्यांतल्या शालांत मंडळा कडेनूय लेगीत चर्चा करून हे विशीं धोरण तयार करतले असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। संजय स्कूल तसेच हेर संस्थांनी दिव्यांग भुरगीं शिक्षण घेतात, तरेकवार कलाकसुरीच्यो वस्तू तयार करपा सयत ती कुशळतायेचे प्रशिक्षण घेतात। तांकां प्रमाणपत्रां दिली जाल्यार सरकारीच न्हय जाल्यार खासगी नोकऱ्यां खातीर लेगीत अर्ज करप शक्य जावपा खातीर हो निर्णय घेतला। केरळाचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकार हांणी 25 जून 1975 भारतान लादिल्ल्या आणीबाणीच्या काळांतले आपले वैयक्तीक अनुभव सांगले। त्या काळचो उल्लेख करून तांणी हो काळ व्यापक गोंधळ आनी धक्कादायक आशिल्लो जेन्ना पुराय देश बेसुच्छा स्थितींत आशिल्लो अशें वर्णन केलें। खरें म्हळ्यार कितें घडटा तें कोणाकूच खबर नाशिल्लें, आणीबाणी अचकीत आयली आनी आमी तयार नाशिल्ले। त्याच राती देशभरांतल्या वेगवेगळ्या पक्षांतल्या जायत्या फुडाऱ्यांक जातून आरएसएस जनसंघ आनी समाजवादी पक्ष आसपावतात तांकां अटक जाली। तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीक विरोध करपी कोणाकूय मनकडीन उडयले अशें आर्लेकारान याद काडली। सांगेच्या उपनगराध्यक्ष पदार आदले मंत्री पांडू वासू नायक हांचे पूत संगमेश्वर नायक हांची काल बिनविरोध निवड जाली। या वेळार निर्वाचन अधिकारी सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळी हांणी काम पळयले। आदले उपनगर अध्यक्ष सय्यद इकबाल हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान ती सुवात रिती जाल्ली। ती भरून काडपाक काल वेंचणूक जाली। संगमेश्वर नायक हांचो एकूच अर्ज आयिल्ल्यान तांची बिनविरोध निवड घोशीत केली। कर्मचारी भरती आयोगान जाहिरात दिल्ल्या शिक्षक लायब्ररियन तांत्रीक अधिकारी पदा खातीरची पहिली सीबीटी परिक्षा 27 जुलैक जातली। परिक्षेच्या तारखेविशीची नोटीस आयोगान जारी केल्या। परिक्षेचे वेळापत्रक एडमिट कार्ड उमेदवारांक ईमेलाचेर धाडटले तशेंच वेळापत्रक एडमिट कार्ड 25 जुलै मेरेन आयोगाच्या वेबसायटीचेर उपलब्ध जातले अशें मंडळान कळीत केला। आयोगान 2 मे 2025 शिक्षक PSI तांत्रीक अधिकारी पदां भरपा खातीर जायरात दिल्ली। शिक्षकांची कांय पदां सोडली जाल्यार हेर पदां खातीर अर्ज करपाची निमाणी तारीख सोंपल्या, हाका लागून आयोगान परिक्षेची तारीख जाहीर केल्या। प्रसार भारती वेस्ट झोनान आकाशवाणी दूरदर्शन केंद्रा खातीर टेक्निकल इंटर्न्स भरती करता। 600 सुवातो आसात आनी 1 वर्साचो कंट्राटी पद्दतीन कामाक 25,000 रुपया म्हयन्याक मेळटलो। इलेक्ट्रॉनिक्स, IT, सिव्हील, टेलिकम्युनिकेशन्स आदी शाखेंतल्यान 65 गुणांनी BEME केल्ले नवे पदवीधार ह्या खातीर अर्ज करूंक शकतात। गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें। बायलांचे हॉकी इंडिया मास्टर्स कप सर्तीन आज फायनलच्या खेळान ओडिसा पंजाबा आड खेळटलो। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7:00 PM।